आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते 52,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित 29,400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल. गोरेगाव मुलुंड रस्त्याजवळचा जुळा बोगदा, ठाणे बोरीवली दरम्यानचा बोगदा तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर प्रधानमंत्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पण करतील. मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करतील. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संपलं. 14व्या विधानसभेचं हे अखेरचं अधिवेशन होतं. अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाचा आढावा शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. विधानसभेत या अधिवेशन काळात एकूण 13 बैठका झाल्या, त्यात 91 तास 2 मिनिटं कामकाज झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. अधिवेशन काळात 8 शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. विधानसभा सदस्यांची या सत्रातली उपस्थिती 67% जास्त राहिली. विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाजाचा आढावा सभागृहासमोर मांडला. या अधिवेशन काळात एकूण 13 बैठकांमध्ये 60 तास 26 मिनिटं कामकाज झालं. विधान परिषदेत 2 अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं संमत करण्यात आली. कामकाजाच्या काळात सदस्यांची उपस्थिती 77% इतकी राहिल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं. नीती आयोगानं काल 2023-2024 एसडीजी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत आहे. 2018 57 आणि 2020-21 66 वरून हा निर्देशांक 2023-24 71 वर गेला आहे. प्राप्तीकर विभागानं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6,45,000 कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केला आहे. तसंच या महिन्याच्या 11 तारखेपर्यंत 70,902 कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. एकूण संकलनात 2,65,336 कोटी रुपये कॉर्पोरेट कर, 3,61,862 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तीकर आणि 1,426 कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तीकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढ उतारांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलं आहे. पाशा पटेल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती एका नगर परिषदेतल्या सदस्यपदांच्या 11 रिक्त जागांसाठी येत्या 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणूकही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी 12 ऑगस्टला होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार 21 जुलै वगळून दिनांक 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत तर 25 जुलैला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात वर्ग केला गेला आहे. यानंतर आता येत्या सोमवारपासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. मुंबई पुणे आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून पाऊस सुरू झाला असून मुंबईत पावसानं जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिरानं धावत आहेत. हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडीसह अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. अंधेरी, मिलन सबवे आणि मालाड सबवेमध्ये पाणी साचल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.